नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज अयोध्येच्या दौऱ्यार आसतल्यो. त्यो उत्तर प्रदेशाच्या 3 दिसांच्या भोंवडेर आसात. केंद्रीय मंत्रिमंडळान सुमार 2,585 कोटी रुपया खर्च करून 2026-27 ते 2030-31 या काळांतली ल्हान जलविद्युत उदरगत येवजणेक मान्यताय दिल्या. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरसांनी काबुलांतल्या हॉस्पिटलाचेर पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो खर निषेध करून हे घडणुकेची चौकशी करची अशें सांगलां. आयज देशभर संवसार पाडवो मनयतात. आतां पुराय खबरो. आयज संवसार पाडवो मनयतात. हिंदू पंचांगा प्रमाण आयज नवें वर्स सुरू जाता. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हळ्यार नव्या वर्साचो पयलो दीस. 3.5 मुहूर्तांतलो हो एक शुभ मुहूर्त आसा अशें मानतात. आयज सावन शालिवाहन शक 1948 पराभाव संवत्सर सुरू जाता. आयज सकाळी गुडीपूजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जातात. 3.5 मुहूर्तांतलो पाडवो एक शुभ मुहूर्त आशिल्ल्या कारणान घरप्रवेश, नवी आस्थापना सुरू करप, नव्या प्रकल्पांची पायभरणी करप, नवो धंदो वेवसाय सुरू करप अशी कितलीशीच कामां आयचो दीस बरे मानून सुरू जाता. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नम अशे 9 दीस राम नवरात्र मनयतात. वर्सभरान हिंदू पंचांगा प्रमाण 3.5 मुहूर्त शुभ मानतात. तातून हो संवसार पाडवो, दसरो, अक्षय तृतीया आनी गोरवांचो पाडवो म्हळ्यार कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्दो अशें मेळून 3.5 मुहूर्त जातात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी चैत्र शुक्ला आदी उगादी, गुडीपाडवो, चेतीचंद, नवरे आनी साजिबू चेयरा ओबा ह्या उत्सवाच्या आदल्या दिसा देशांतल्या नागरिकांक परबी भेटयल्यो. ह्या उत्सवान भारतांतल्या वेगवेगळ्या समाजां मदीं मोग वाडटलो आनी नागरिकांच्या जिवितांत सुख समृद्धी आनी बरेपण वाडटले अशी आस्त राष्ट्रपती मुर्मू हांणी आपल्या संदेशान उक्तायल्ली. राज्यसभेन 20 राज्यांतल्या 51 सदस्यांक निरोप दिलो. तातूंत 9 बायलांचो आसपाव आसलो. ह्या निरोप सुवाळ्या वेळार उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संसदीय लोकशाये खातीर तांचें योगदान सदांच याद उरतलें अशें सांगलें. राजकारणांत केन्नाच फूल स्टॉप ना. तांचे अणभव आनी राष्ट्राक तांणी दिल्ले योगदान सदांच अमूल्य उरतले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. ह्या निवृत्त सदस्यांनी सभाघराच्या कामांत अतुलनीय योगदान दिला अशें तांणी फुडें म्हणले.
राजनीती में कोई फुल स्टॉप नहीं होता है. भविष्य आपका भी इंतजार कर रहा है और आपका अनुभव, आपका योगदान राष्ट्र जीवन में हमेशा हमेशा बना रहेगा. आदरणीय देवगौड़ा जी, आदरणीय खड़गे जी, आदरणीय शरद पवार जी, ये ऐसे वरिष्ठ लोग हैं जिनके जीवन का आधे से अधिक उम्र संसदीय कार्य प्रणाली में गई है.
प्रवाशांची सुरक्षितताय वाढोवपा खातीर वंदे भारत रेल्वेन जायत्यो प्रगत सुरक्षेच्यो सुविधा दिल्या अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां.
वंदे भारत चेयर कार की सर्विसेज 162 सर्विसेज चल चुकी है. मध्यम वर्गीय परिवारों ने इसको बहुत स्वीकार किया है. अमृत भारत ट्रेन जो कि गरीब से गरीब व्यक्ति के लिए बहुत अच्छी सर्विस है, 60 सर्विसेज चल चुकी है देश में. नमो भारत रैपिड रेल 4 सर्विसेज चल चुकी है. वंदे भारत स्लीपर 2 सर्विसेज चल चुकी है. हाइड्रोजन ट्रेन का डेवलपमेंट हो चुका है कम्प्लीट, जो कि विश्व की सबसे पावरफुल हाइड्रोजन ट्रेन है.
कच्च्या तेलाची उपलब्धताय सामान्य आसा आनी शुद्धीकरण कारखाने पुराय क्षमतेन काम करतात अशें आश्वासन सरकारान दिलां. अस्तंत आशियांतल्या हालींच्या घडणुकाविशी नवी दिल्लींत जाल्ले आंतर मंत्रालयीय बसकेंत पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाची संयुक्त सचीव सुजाता शर्मा हांणी ही म्हायती दिली.
क्रूड अवेलेबिलिटी सामान्य है, रिफाइनरीज उच्चतम कैपेसिटी पर ऑपरेट कर रही हैं. Domestic LPG production has increased by 40%. Retail outlets पर कोई ड्राई आउट रिपोर्टेड नहीं है और पेट्रोल पंप्स पर एडिक्वेट स्टॉक्स पेट्रोल और डीजल के अवेलेबल हैं. नेचुरल गैस के संबंध में जैसा कि आप जानते हैं पीएनजी और सीएनजी फॉर ट्रांसपोर्ट 100% विदाउट एनी कट कंज्यूमर्स को अवेलेबल कराया जा रहा है.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावर भी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज अयोध्येच्या दौऱ्यार आसतल्यो. त्यो उत्तर प्रदेशाच्या 3 दिसांच्या भोंवडेर आसात. त्यो अयोध्या पावून श्रीराम जन्मभूमी मंदिराक भेट दितल्यो. राम जन्मभूमी मंदिरान वेगवेगळ्या सुवातींनी दर्शन आनी आरती करून श्रीराम यंत्र स्थापन कार्यावळींत त्यो वांटो घेतल्यो. उपरांत त्यो मथुरा वृंदावनाक पावून वेगवेगळ्यो कार्यावळींनी वांटो घेतल्यो आनी दर्शन आनी पुजा करतल्यो. अयोध्येंत आयज हिंदू नवे वर्सा राष्ट्रपती मुर्मू राम मंदिरान हाजीर रावपाच्यो आसात आनी देवळाच्या दुसऱ्या माळ्यार श्रीराम यंत्राची स्थापणूक कार्यावळींत हाजीर आसतल्यो. 2 वर्सां आदी श्रीराम यंत्र अयोध्याक हाडला. हे यंत्र एक पवित्र प्रतीक मानतात जे दैवी उर्जा आनी सकारात्मक अध्यात्मीक स्पंदनाक मार्गदर्शन करता. 12 मार्चा सावन ताची पुजा जातली आनी 16 वेळार राम देवळाच्या दुसऱ्या माळ्यार दवरतले. 3.5 वरां रावपाच्या काळान राष्ट्रपती मुर्मू देवळाच्या बांदकामांत वांटो घेवपी कामगारांकूय परबी दितल्यो. देवळाच्या बांदकामाक संबंधित आशिल्ले संत मानेस्त आनी योगदान दिवपी सुमार 7,000 लोक ह्या कार्यावळीक हाजीर रावपाचे आसात. अध्यात्मीक फुडारी सुमार 1,000 भक्तांसयत ह्या कार्यावळींत वांटो घेतल्यो. केंद्रीय मंत्रीमंडळान सुमार 2,585 कोटी रुपया खर्च करून 2026-27 ते 2030-31 ह्या काळांतली ल्हान जलविद्युत उदरगत येवजणेक मान्यताय दिल्या. सुमार 1,500 मेगावॉट क्षमता आशिल्ले ल्हान जलविद्युत प्रकल्प स्थापन करपाचो हे प्रकल्पाचो हेत आसा. हाका लागून नितळ उर्जेच्या उपक्रमाक चालना दिवन पयसुल्ल्या आनी गांवगिऱ्या वाठारांनी गुंतवणूक करून आनी म्हत्वाच्यो रोजगार संदी निर्माण करून ल्हान हायड्रो क्षेत्रांत 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जावपाची शक्यताय आसा. काल मंत्रीमंडळ बसके उपरांत नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दितना म्हायती आनी प्रसार मंत्री अश्विनी वैष्णव हांणी फुडाराक ल्हान हायड्रो प्रकल्पांची सुविधा करपा खातीर सुमार 200 प्रकल्पा खातीर सविस्तार अहवाल तयार करपा खातीर हे येवजणेक प्रोत्साहन मेळटले अशें सांगले. तशेंच 33,660 कोटी रुपयांचे वांटप करून 100 प्लग अँड प्ले उद्देगीक उद्यानां विकसीत करपा खातीर भारत उद्योगीक विकास येवजणेक केंद्रीय मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरसांनी काबुलांतल्या हॉस्पिटलाचेर पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो खर निशेध करून हे घडणुकेची चौकशी करची अशें सांगलां. आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाण दुयेंती वैजकी कर्मचाऱ्यांक भलायकी सेवा सुविधांची सगळ्या वेळार राखण करची पडटली हाचेर गुटेरसान भर दिला अशें सरचिटणीसाच्या प्रवक्त्यान सांगले. अफगाणिस्तानाच्या तालिबान सरकाराच्या रातच्या वेळार गुवी वखदा पुनर्वसन हॉस्पिटलाचेर पाकिस्तानान केल्ल्या हल्ल्यांत 400 परस चड लोकांक मरण आयिल्ल्याचे सांगल्या उपरांत ही गजाल घडल्या. तशेंच गुटेरसान दुस्मानकाय सोपोवपाचो उलो मारून आंतरराष्ट्रीय कायद्या खाला खास करून नागरिकांची राखण करपा खातीर सगळ्या वटांनी आपल्या कर्तव्या पाळची अशें सांगले. भारतीय शेतकी विमो कंपनी AIC बायलां शेतकारांक सशक्त करपा खातीर आनी देशभरांतल्या शेतकी क्षेत्रांत वांटप वाडोवपा खातीर कृशी सखी उपक्रम सुरू केला. अन्न आनी शेतकी संघटनेन 2026 हे आंतरराष्ट्रीय बायल शेतकाराचे वर्स म्हणून जाहीर केल्या उपरांत हो उपक्रम सुरू केला. भारत आनी व्हिएतनाम हांची खोल संस्कृताय आनी संस्कृतीक संबंध आसात अशें केंद्रीय आदिवासी वेव्हार मंत्री जुआल ओराम हांणी सांगले. आदिवासी समाजातल्या समावेशक उदरगती खातीर सहकार्य घटमूट करपाची भारताची वचनबद्धतायची तांणी पुष्टी केली. ह्या संदर्भात उलयतना ओराम हांणी भारताचो कायदो उदेंत धोरण आनी भारत पॅसिफीक दृश्टीकोना खाला व्हिएतनाम हो एक मुखेल भागीदार म्हणून उजवाडाक हाडला अशें सांगले. एअर इंडिया आनी एअर इंडिया एक्सप्रेस आयज अस्तंत आशिया वाठारांतल्या 48 नियोजीत आनी खाशेली विमान सेवा दितले. भारत आनी जेद्दा हांच्या मदीं 16 विमान सेवा सयत दोनी विमान कंपन्यो जेद्दा आनी मस्कट हांचे खातीर नेमान सेवा चालू दवरतली. भारतीय हवामान खात्यान जम्मू काश्मीर आनी लदाखांत फाल्यां मेरेन पावस पडपाचो अदमास उक्तायला आनी ऑरेंज अलर्ट जारी केला. ऑलिन्स मास्टर्स बॅडमिंटन सर्तीन आयुष शेट्टी दादल्यांच्या एकोड्या सर्तीन 16व्या फेरयेन पावला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज अयोध्येच्या दौऱ्यार आसतल्यो. त्यो उत्तर प्रदेशाच्या 3 दिसांच्या भोंवडेर आसा. केंद्रीय मंत्रीमंडळान सुमार 2,585 कोटी रुपया खर्च करून 2026-27 ते 2030-31 या काळांतली ल्हान जलविद्युत उदरगत येवजणेक मान्यताय दिल्या. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरेसान काबुलांतल्या हॉस्पिटलाचेर पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो खर निषेध करून हे घडणुकेची चौकशी करची अशें सांगला. आयज देशभरान संवसार पाडवो मनयतात आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 वरांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.